नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगधरा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज केरळातल्या वायनाडाक भेट दिवन मदत आनी पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेतले. केंद्रीय मंत्रिमंडळान अर्बन प्रधानमंत्री आवास येवजण 2.0 येवजणेक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला अर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीन रेल्वे मंत्रालयाच्या वट्ट 24,657 कोटी रुपयांच्या 8 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज तिमोर लेस्टेच्या दिल्ली हांगा एका दिसाच्या भोंवडेर पावल्या. कुस्तीपटू अमन सहरावत पॅरीस ऑलिंपिक सर्तीत काशा पदक जिखून सगळ्यांत उण्या पिरायेचेर ऑलिंपिक पदक जैतिवंत थारल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज केरळातल्या वायनाडाक भेट दिवन मदत आनी पुनर्वसन यत्नांचो नियाळ घेतले. प्रधानमंत्री कन्नूराक वचून थंयच्यान वायनाडातल्या पालसणा कोसळिल्ल्या वाठाराचे हवाई सर्वेक्षण करतले. प्रधानमंत्री मोदी पालसणा कोसळिल्ल्या वाठारांकय भेट दितले. थंय तांकां सोडवणूक दळ केल्ल्या वावराची माहिती दितले. तशेंच प्रधानमंत्री चालू आशिल्ल्या पुनर्वसन कार्याविशी माहिती घेतले. त्या भायर प्रधानमंत्री आलाशिरो शिबीर आनी इस्पितळांकूय भेट दितले. थंय ते ह्या घडणुकेंत पिडीत जाल्ल्या लोकांक मेळटले आनी तांचे सयत संवाद सादतले. ते उपरांत प्रधानमंत्री पुनर्वालोकन बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. थंय ते हे घडणुकेविशी आनी चालू आशिल्ल्या मदत कार्याविशी सविस्तर माहिती जाणून घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला अर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीन रेल्वे मंत्रालयाच्या वट्ट 24,657 कोटी रुपयांच्या 8 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. या प्रकल्पांनी ओडिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि अस्तंत बंगाल ह्या 7 राज्यातल्या 14 जिल्ह्यांचो आसपाव असा, असे बसके उपरांत नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव हांणी सांगले. आकांक्षी जिल्हे आणि आदिवासी वाठार ह्या प्रकल्पावरवी उदरगतीची पावलां मारतले असे तांणी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज एका दिसाच्या तिमोर लेस्टे भेटेर राजधानी दिल्ली हांगा पावल्यो. थंय पावतकच तांकां राष्ट्रपती जोसेफ रामोस हर्टा हांणी दिल्लीतल्या प्रेसिडेंट निकोल लोबोता आंतरराष्ट्रीय विमानतळार येवकार दिलो. राष्ट्रपती मुर्मू तिमोर लेस्टेच्या फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय बसका घेतल्यो आणि थंयच्या भारतीय लोकांकडेन संवाद साधतल्यो. राष्ट्रपती मुर्मू आणि तिमोर लेस्टेचे प्रधानमंत्री गुस्माओ हांचे दोनूय देशांमदी समजिकायेच्या कबलातीचेर दिवप घेवप जातले. हे भेटेक लागून तिमोर लेस्टेकडेन राजनयिक संबंध वाडटले आणि एक्ट इस्ट धोरणाचेर भारताची वचनबद्धताय परतून दिसून येतली अशी आस्त आसा. लोकसभा खासदार ओम बिर्ला हांणी काल 18व्या लोकसभेच्या नव्यान वेचून आयिल्ल्या खासदारांखातीर संसद घर संकुलात आयोजित केल्ल्या अभिमुखीकरण कार्यावळीचे उक्तावण केले. प्रभावी व्यवस्था सुनिश्चित करपाखातीर नव्यान वेचून आयिल्ल्या खासदारांनी सभाघराच्यो सुविधा आणि कार्यावळी संबंधी सुचोवण्यो दिवच्यो असो उलो तांणी नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांक मारलो. सभापती पक्षाची विचारसरणी वा त्या आधाराचेर काम करिना. सभापती सगळ्या वांगड्यांच्या हक्काचे राखण करपाखातीर वावुरता असे बिर्ला हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. 18व्या लोकसभेत पहिलेच खेपे वट्ट 280 वांगडी वेचून आयल्यात हाची खोस बिर्ला हांणी ह्या वेळार उक्तायली. नव्या वांगड्यांचे ताजे विचार आणि परतून वेचून आयिल्ल्या वांगड्यांच्या अणभवाक लागून लोकसभेचे कामकाज बरे तरेन मुखार वचपाक मदत जातली असो विश्वास तांणी ह्या वेळार उक्तायलो. केंद्रीय मंत्रिमंडळान अर्बन प्रधानमंत्री आवास येवजण 2.0 येवजणेक मान्यताय दिल्या. 2024-2025 ते 2028-2029 ह्या अर्थिक वर्सा ग्रामीण प्रधानमंत्री आवास येवजण चालीक लावपा खातीर मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री आवास येवजणेखाला 3 कोटी घरां बांदून दितले अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव हांणी प्रसारमाध्यमांकडेन उलयताना दिली. तातूंतली 2 कोटी घरां गांवगिऱ्या वाठारांनी बांदतले तर 1 कोटी घरां शारांनी बांदतले असे वैष्णव हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. हे येवजणेचेर 3,60,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद आसतली असे तांणी मुखार सांगले. शारी वाठारांनी ही येवजणेखाला काम करपी बायलांचे वसतीघराची तरतूद आसा आणि ईडब्ल्यूएस, एलआयजी आणि एमआयजी वर्गातल्या होम रिणाखातीर 25 लाख रुपयांमेरेन व्याज अनुदान दितले असे तांणी मुखार सांगले. अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षणाचेर सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या निर्णया संबंधी केंद्रीय मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली असे वैष्णव हांनी कळीत केला. बाबासाहेब आंबेडकर हांनी तयार केल्ल्या संविधानातल्या तरतुदी खातीर एनडीए सरकार कटिबद्ध असा असे त्यांनी सांगले. संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षणात मळमळीत थराची तरतूद ना. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची पद्धत संविधानाप्रमाण आशी असं मंत्रिमंडळाचा निर्णय असा असे वैष्णव हांनी सांगले. ब्राझीलात काल राती साओ पावलो लागसारच्या निवासी वाठारात 61 जणांक घेऊन वचपी प्रवासी विमानाक अपघात जावन विमानातल्या सगळ्या प्रवाशांक मरण आयले. थळाव्या संकुलातल्या एका घराचे लुकसाण झाला असे अधिकाऱ्यांनी सांगला. मात थंयच्या कोणाकच दुखापत जावंक ना. ब्राझीलच्या प्रादेशिक विमान कंपनीच्या म्हणण्याप्रमाण विमानात 57 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर आशिल्ले. या 2 इंजिनाचे प्रादेशिक विमान परानातल्यान कास्कावेल हांगाच्यान साओ पावलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर वचपाचे आशिल्ले. सोशल मीडियाचेर शेअर केल्ल्या व्हिडिओत ATR-72 हे विमान नियंत्रणाभायर घुंवले आणि एका घरालागसार झाडा फाटल्यान कोसळले असे दिसून आयला. ताचे उपरांत मोठ्या प्रमाणात काळो धुवर ह्या व्हिडिओत दिसून येता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावयल्यान आयकतात. फाल्यां जावपा आशिल्ल्या 2024 वर्साचे नीट पीजी परिक्षेक कळाव करपाची याचिका सर्वोच्च न्यायालयान न्हयकारल्या. कांय उमेदवारांक परिक्षे खातीर नेमिल्ली शारां असुविधाजनक आसात असो युक्तिवाद करपी याचिका न्हयकारतना 2,00,000 विद्यार्थ्यांच्या फुडाराक धोको निर्माण करप अन्याय थारतले असे न्यायालयान सांगले. तत्वीक नदरेन न्यायालय परिक्षा परतून थारावंक शकना आणि इतल्या उमेदवारांचो फुडार धोक्यान घालूंक शकना असे मुखेल न्यायाधीश DY चंद्रचूड आणि न्यायाधीश JB परदीवाला आणि मनोज मिश्रा हांचे वांगडा सांगले. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हांणी देशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्साचेर 10 दिसां खातीर प्रवेश आडावपाचो थाराव घेतला. फाटल्या महिन्यात 28 तारखेक जाल्ले व्हेनेझुएलाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष वेंचणुकेचेर राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि एक्स प्लॅटफॉर्म एलोन मस्क हांणी आरोप केल्या उपरांत ही घोषणा झाल्या. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी मस्क हांचेर आरोप केला की देशातल्या वादग्रस्त वेंचणुके उपरांत मस्क हांणी दुस्वास वाढोवपा खातीर सोशल नेटवर्काचो वापर केला. तशेंच आपल्या विरोधकांनी राजकीय अशांतताय निर्माण करपा खातीर सोशल नेटवर्काचो वापर केला असोय आरोप मादुरो हांणी मस्क हांचेर केला. वेंचणूक अधिकाऱ्यांनी मादुरो हांका राष्ट्राध्यक्ष वेंचणुकेंत जैतिवंत जाहीर केला मात अजून मतांचो आंकडो तयार करूंक ना. व्हेनेझुएलात हालीच जाल्ले वादग्रस्त वेंचणुकेविशी मस्क हांणी जायती फावट टिका केल्ली. दिल्ली पुलिसांच्या खासा सेलान बंदी घाल्ल्या ISIS संघाकडेन संबंधित आशिल्लो आतंकवादी रिझवान अब्दुल हाजी अलीक अटक केल्या. खासा सेलाच्या म्हणण्याप्रमाण रिझवान एका वर्सा परस चड काळ फरार आशिल्लो आणि ताचेर 3,00,000 रुपयांचे इनाम आशिल्ले. अटक केल्ल्या आतंकवाद्यांक मुंबय आणि दिल्लीत नोंद झाल्ल्या 2 प्रकरणा खातीर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सोदताली. तशेंच ह्या खासा सेलान आतंकवाद्याकडल्यान 2 मोबायल फोन आणि 3 GV कारदूस आशिल्ली पिस्तुलां जप्त केल्या. रानाचो राजा शिवाच्या संवर्धनाचेर जागृताय करपाचेर भर दिवपाक आयज संवसारीक शिव दीस मनयतात. शिवाचो आंकडो उणो जावपाक लागला आणि ताका वेगवेगळ्या धोक्यांतल्यान राखण दिवपाची बेगोबेग गरज आसा हाचेर संवसाराचे लक्ष ओडपाचो ह्या दिसाचो हेत आसा. भारतात शिवाच्या संवर्धनाक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय नदरेन महत्व असा. देशात आशियाई शिव असून ते फकत गीर रानात मेळटात. या वाठारातल्या संवर्धन यत्नांक लागून 2015-523 शिवाचो आंकडो वाढून 2020 तो सुमार 674 इतलो जाल्लो असे पर्यावरण मंत्रालयान एका निवेदनात सांगला. 15 ऑगस्ट 2020 दिसा जाहीर केल्लो प्रकल्प लायनाचो हेतू आशियाई शिवांचो फुडार दीर्घकाळ संवर्धन यत्नातल्यान सुरक्षित दवरपाचो हो आसा. तांची रावपाची सुवात सुदारप रेडिओ कॉलरिंग आणि कॅमेरा सापळे सारकिल्ल्या प्रगत तंत्रगिज्ञानावरवी निरीक्षण करप मनीस रानवटी जनावर संघर्षाचेर उपाय काढप हे ह्या उपक्रमाचे मुखेल घटक जावन आसा. फुडल्या 7 दिसांत हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि उदेंत राजस्थानात बारीक पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि अस्तंत राजस्थानात शिपळून उरिल्लो पाऊस फुडल्या 7 दिसांत पडपाची शक्यता आसा. आयज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात उटंगाराचो पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. या महिन्याच्या 15 तारखेमेरेन हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि उदेंत उत्तर प्रदेशात दडकांनी पाऊस पडपाची शक्यता आसा. उदेंत मध्य प्रदेशात आज पाऊस पडपाची शक्यता आसा. पॅरिस ऑलिंपिकात भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतान काल सांजे आपले वर्चस्व गाजोवन दादल्यांच्या 57 किल फ्री स्टाईल सर्तींत काशा पदक मिळिले. तो हे पदक मिळवपी सगळ्यात कमी वयाचा कुस्तीपटू ठरला. आता परतून एक फाऊट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज केरळातल्या वायनाडाक भेट देऊन मदत आणि पुनर्वसन यत्नाचं नियाळ घेतले. केंद्रीय मंत्रिमंडळान अर्बन प्रधानमंत्री आवास योजन 2.0 योजनेक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीन रेल्वे मंत्रालयाच्या वट्ट 24,657 कोटी रुपयांच्या 8 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज तिमोर लेस्टेच्या दिल्ली हांगा एका दिसाच्या भोवणेर पावल्या आणि कुस्तीपटू अमन सहरावत पॅरिस ऑलिंपिक सर्तीत काशा पदक जिकून सगळ्यात उण्या पिरायेचेर ऑलिंपिक पदक जैतिवंत थारल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.